chinimandi.com पॉडकास्ट।
केनियामध्ये स्थानीय साखर उद्योगाला वाचवण्यासाठी साखर आयातीवर प्रतिबंध लागू। स्थानिक साखर उद्योगाच्या सुरक्षेसाठी केनिया सरकारने साखर आयातीवर प्रतिबंध लावलेला आहे। कृषी कॅबिनेट सचिव पीटर मुन्या म्हणाले की ब्राऊन शुगरच्या आयातीचा परवाना तात्काळ रद्द केला आहे आणि सरकारने देशामध्ये आजारी साखर उद्योग वाचवण्यासाठी हे पाऊल उचलले आहे। राष्ट्रपती उहुर केन्याटा यांनी पश्चिम केनियातील नेत्यांशी चर्चा केली। या दरम्यान मुमिया आणि नोजिया साखर कारखान्यांवर चर्चा करण्यात आली। ते म्हणाले, राज्यप्रमुखांनी साखर टास्क फोर्स रिपोर्ट कार्यान्वित करण्याला गती देण्याबरोबरच साखर उद्योगाला पुनरुज्जीवित करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले। पीटर मुन्या आणि काकामेगा गव्हर्नर यांच्याकडून सह अध्यक्षता करण्यात आलेल्या एका अध्यक्षीय टास्क फोर्सद्वारा साखर क्षेत्र पुनरुद्वार रिपोर्टमध्ये टास्क फोर्सने शिफारस केली की केनियाने साखर आयात थांबवली पाहिजे, ज्यामुळे केनिया साखर उद्योग संकटात जात आहे। सरकारने सारे परिदृश्य पाहून साखर आयातीवर प्रतिबंध लागू केलेला आहे।